आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाला शांततेत प्रारंभ। सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 24% मतदान झाल्याचा अंदाज। महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघात 11 वाजेपर्यंत सुमारे 17% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। पाचव्या आणि पुढच्या टप्प्यातल्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांचे झंझावती दौरे। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल जाहीर। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार। आणि पुढचे काही दिवस द्विकल्पीय प्रदेशात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालं। 9 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या 96 जागांसाठी आज हे मतदान होत आहे। आंध्र प्रदेशातल्या सर्व 25 जागा, तेलंगणातल्या सर्व 17 जागा, उत्तर प्रदेशात 13, महाराष्ट्रात 11, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 8, तर बिहारमध्ये 5 जागांवर आज मतदान होत आहे। झारखंड आणि ओडिशातल्या प्रत्येकी 4 आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरच्या एका मतदारसंघाचाही या टप्प्यात समावेश आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 24% मतदान झाल्याचा अंदाज आहे। झालेल्या मतदानाची राज्यनिहाय आकडेवारी अशी आहे। पश्चिम बंगालमध्ये 33%, मध्य प्रदेशात 32%, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 27%, बिहारमध्ये 22%, तर महाराष्ट्रात 17% मतदान झालं। आंध्र प्रदेशात 23%, तेलंगणात 24%, तर ओदिशात 23% मतदारांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं। जम्मू काश्मीरच्या एका मतदारसंघात आज मतदान होत असून तिथे 11 वाजेपर्यंत सुमारे 15% मतदारांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं। मतदान सकाळी 7 वाजता सुरू झालं असून ते संध्याकाळी 6 वाजता संपेल। मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी तेलंगणातील 17 मतदारसंघात काही ठिकाणी मतदानाची वेळ वाढवण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं आहे। या टप्प्यात 8,97,00,000 पुरुष आणि 8,73,00,000 महिला मतदारांसह एकंदर 17,70,00,000 अधिक मतदार मतदानासाठी पात्र आहेत। लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यासाठी एकूण 1,717 उमेदवार रिंगणात असून अनेक प्रमुख उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद केलं जाईल। यामध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरिराज सिंह, अर्जुन मुंडा, जी किशन रेड्डी, अजयकुमार मिश्रा, जेडीयूचे राजीव रंजन सिंह, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, टीएमसीच्या महुआ मोइत्रा आणि शत्रुघ्न सिन्हा आणि एआयएमआयएमचे असुद्दीन ओवेसी या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे। महाराष्ट्रातल्या पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या 11 मतदारसंघात मतदार आज आपला हक्क बजावत आहेत। सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात 17%हून जास्त मतदारांनी मतदान केलं। मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी याप्रमाणे आहे। नंदुरबार 22.12%, जळगाव 16.89%, रावेर 19.3%, जालना 21.35%, औरंगाबाद 19.53%, मावळ 14.87%, पुणे 16.16%, शिरूर 14.51%, अहमदनगर 14.74%, शिर्डी 18.91% आणि बीड 16.62%। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी सहकुटुंब मतदान केलं। याच मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला। केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदनमध्ये, राज्यातले मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये, मंत्री विजयकुमार गावित आणि नंदुरबारच्या महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांनी नंदुरबारमध्ये मतदान केलं। माजी मंत्री के सी पाडवी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांनीही मतदानाचा हक्क बजावला। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अहमदनगरमध्ये मतदान केलं। आंध्र प्रदेश आणि ओदिशा विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे। दोन्ही राज्यांमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 23%हून जास्त मतदान झालं आहे। श्रोते हो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज धुळे आणि पालघर जिल्ह्यात प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. भाजपा उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळ्यात तर हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ पालघरमध्ये ते सभा घेणार आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईत सभा घेतल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये हाजीपूरमध्ये प्रचारसभेला संबोधित केलं. देशाच्या विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं. प्रधानमंत्री मोदी चिराग पासवान यांच्यासह मुझफ्फरपूर आणि छपराच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं ते आज संध्याकाळी रोड शो करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी उद्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे झारखंडमध्ये दोन निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशात रायबरेली इथं प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. काँग्रेसने विकासाला कधीच प्राधान्य दिलं नाही, उलट मतपेढीकडे लक्ष देऊन संतुष्टीकरणाचं धोरण अवलंबलं असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भाजपाच्या विकासाभिमुख कारभारामुळे ज्या राज्यांना पूर्वी बिमारू राज्य म्हटलं जायचं त्या राज्यांची भरभराट होत असल्याचं ते म्हणाले. इंडिया आघाडीला गरजू लोकांकडून आरक्षण काढून घेऊन ते विशिष्ट समुदायाला द्यायचं असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळत असल्याचं त्यांनी एका खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या दुसऱ्या मुलाखतीत म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे 12वीचे निकाल आज जाहीर झाले. या परीक्षेला बसलेले 87.98% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचं प्रमाण गेल्या वर्षापेक्षा 65% वाढल्याचं सीबीएसईनं सांगितलं आहे. 24,000 विद्यार्थ्यांनी 96% जास्त तर 1,16,000 विद्यार्थ्यांनी 90% जास्त गुण मिळवले आहेत. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना होणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरु होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव करत प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 187 धावा केल्या. या स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात काल चेन्नई सुपर किंग्सनं राजस्थान रॉयल्सवर कमी धावसंख्येच्या जोरावर 5 गडी राखून विजय मिळवला. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस पूर्व मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसंच येत्या गुरुवारपासून राजस्थानसह वायव्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये उद्यापर्यंत वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि दक्षिण राजस्थानच्या मैदानी भागात आज धुळीचं वादळ येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ताशी 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये पुढचे 5 दिवस उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. दरम्यान दिल्लीत आज हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान 40° सेल्सिअसपर्यंत राहील. तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर आंध्र प्रदेशात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि केरळसह आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळी येण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाच्या पश्चिम सुमात्रा प्रांतात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन होऊन किमान 28 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण अजूनही बेपत्ता आहेत. या आपत्तीमुळे प्रभावित झाले असून रस्त्यावरील वाहतूक सुरू करण्यासाठी अनेक मोठी उपकरणं तैनात करण्यात आली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातल्या मतदानाला शांततेत प्रारंभ. सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 24% मतदान झाल्याचा अंदाज. महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघात 11 वाजेपर्यंत सुमारे 17% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. 5व्या आणि पुढच्या टप्प्यातल्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांचे झंझावती दौरे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल जाहीर. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार. आणि पुढचे काही दिवस द्विकल्पीय प्रदेशात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.